हरे कृष्ण। सगळ्या पद्धतीचं आज या संडे कार्यक्रमात आल्यावर आभारी आहोत आपण। शास्त्रामध्ये भगवान नामचा हा अर्थ पराशर मुनीने एक सुंदर श्लोकामध्ये वर्णन केलंय। ऐश्वरस्य समाग्रस्य वीर्यस्य यशस्य ज्ञान वैराग्यश्चैव षण्णम भाग इतिंगना। पराशर मुनी सांगतायत की भगवान म्हणजे कोण। भगवान म्हणजे जसे सहा त्यांचं ऐश्वर जे आहेत त्याच्यात पूर्ण प्रमाणे आहे त्याला भगवंत म्हटलं जात। ऐश्वरस्य म्हणजे धन, यशस्य वैश्वर समागस वीर्यस्य, वीर्य म्हणजे शक्ती, जे पूर्ण प्रमाणे शक्ती ज्या व्यक्तीकडे असेल त्याला भगवान म्हटलं जात। वीर्य ऐश्वर समागस वीर्यस्य यश, यश म्हणजे यश, श्रेय, श्रेय म्हणजे सौंदर्यता, ज्ञान वैराग्यशैव, ज्ञान म्हणजे जे आपण जे भौतिक आणि आध्यात्मिक ज्ञान, आणि वैराग्य म्हणजे ज्या व्यक्तीमध्ये हे पूर्ण प्रमाणे आहे तो एकच व्यक्ती आहे तो भगवान, आणि त्याला भगवान म्हटलं जातं। तर हे जे पूर्ण गुण फक्त भगवान श्रीकृष्ण मध्ये आहे म्हणून त्यांना षड ऐश्वर पूर्ण म्हटलं जातं। पण एक वैशिष्ट्य भगवंताचं म्हणजे हे सहा ऐश्वर पूर्ण असल्याने तरीही भगवंत काय करतायत, जे काय श्रेय असतं ते आपल्या भक्तांना देतात ते, किंवा भगवंत आपले कार्य करण्यासाठी पूर्णप्रमाणे आपल्या भक्तांवर अवलंबून असतात। वास्तविक रूपे बघायला गेलं तर जे काय कार्य ह्या भौतिक जगामध्ये चाललं आहे हे भगवंत स्वतः करू शकतात सगळे, कारण त्याच्यात सगळे काय आहे त्यांच्याकडे। पण तरी भगवंत त्यांचं एक विशेष गुण म्हणजे काय, कि जे कार्य ते करू शकतात पण तेच कार्य आपल्या भक्तांकडून करून घेतात। आणि असं आपल्याला वाटतं की भगवंत पूर्णप्रमाणे भक्तांवर निर्भर आहे त्यांचं कार्य करायला। भगवंताचं दुसरं नाव आहे आत्माराम, म्हणजे भगवंत पूर्णप्रमाणे संतुष्ट आहे, त्यांना दुसरं गोष्ट बाहेरून काही वस्तू प्राप्त किंवा भारतीय ज्या वस्तूवर अवलंबून राहावं लागत नाही त्यांच्या संतुष्टीसाठी। पण तरी भगवंत जे आहे असे वागतायत कधी कधी की आपल्याला वाटतं की अरे भगवंत हे काय करू शकत नाहीत, भगवंत शक्तिशाली असले तरी असं वाटतं की नाही भगवंताकडे शक्ती नाहीये पूर्ण, आणि आपल्या भक्तांवर ते अवलंबून राहतात असं वाटतं। तीन कारण सांगितले गेले की का भगवंत असे करतात, की भगवंतांकडे ही पूर्ण शक्ती आहे सगळे काय कार्य करण्यासाठी, पण तरी भक्तांवर का अवलंबून राहतात भगवंत, असं तीन कारण सांगितलं गेलं आहे। एक आहे भक्तांची शुद्धी करण्यासाठी, जेव्हा जे कार्य भगवंत करू शकतात ते भक्तांना देतात, कारण जेव्हा भक्त ते कार्य करतो भगवंताच्या प्रसन्नतेसाठी तर त्यांचं शुद्धीकरण होतो। एक दुसरी गोष्ट म्हणजे आदान प्रदान, भगवंतांना आदान प्रदान करण्याची आवड आहे। जेव्हा भक्त काही कार्य करतात तर भगवंत पण त्यांच्याप्रती आदान प्रदान करतात, आणि ते भगवंताला खूप आवडत्याची। त्यामुळे भगवंत काही कार्य जे आहे आपल्या भक्तांना देतात. जसं एका बाबांना काही कार्य करायची असेल ते स्वतः करू शकतात, पण कधी कधी ते जे आहे कार्य आपल्या मुलाला देतात करायला, की जरा तिकडनं जरा फ्रुट्स घेऊन ये, फळं घेऊन ये, किंवा मार्केटमध्ये जाऊन भाजी घेऊन ये असं करू. आणि जेव्हा मुलगा असं कार्य करतो तर त्याच्या प्रती आई किंवा वडिलांचं आदान प्रदान होतं तसं. आणि तिसरं कारण म्हणजे हे कार्य जेव्हा भक्त करतात तेव्हा पूर्णप्रमाणे भगवंत संतुष्ट होतात, कारण भगवंत पण एक व्यक्ती आहेत. आणि जेव्हा हे बघतात की माझे भक्त किती त्रास घेतात हे कार्य करण्यासाठी माझ्या प्रसन्नतेसाठी, तर भगवंत एकदम संतुष्ट होतात. तर ही तीन कारण आहे ज्यासाठी भगवंत आपल्या भक्तांना हे कार्य करायला सोडतात, की एक आहे आपल्या शुद्धीकरणासाठी, दुसरा आदान प्रदानासाठी, आणि तिसरं म्हणजे आपल्या संतुष्टीसाठी. पण आपण बघतो की शास्त्रामध्ये भगवंताला आत्माराम सांगितलं गेलंय. आत्माराम म्हणजे पूर्णप्रमाणे स्वतःहून पूर्ण संतुष्ट. पण इथे आपण शास्त्रामध्ये अनेकदा असे उल्लेख केलं आहे की कसे भगवंत जे आहेत आपल्या भक्तांवर अवलंबून राहून त्यांच्याकडनं ते संतुष्टी प्राप्त करतात, त्यांना बघून त्यांना आनंद वाटतो. तर आपण ह्या अर्ध्या पाऊण तासामध्ये आपण बघू कसे भगवंत आपल्या भक्तांवर निर्भर असतात, आणि हे जे षड ऐश्वर्याचे गुण आहेत भगवंताच्या, ते कशा आपल्या भक्तांमध्ये ते गुण प्रकट करून आपलं कार्य करून घेतात. पहिलं म्हणजे धन ऐश्वर्याचं. असं सांगितलं गेलं, लक्ष्मी ह सहस्र सतसंभ्रम सेवे मानम अंगानी यस्य सकलेंद्रिय वृत्तिमंती चिंतामणी प्रकर सद्मशु कल्प वृक्ष लक्षावतीशु सुरभीर अभिपालयंतम लक्ष्मी सहस्र शतसंभ्रम सेवेमानम गोविंदम आदि पुरुषम तमाम बजाम. असं सांगितलं गेलंय की भगवंताच्या धामात सहस्र अशी लक्ष्मी जी आहेत भगवंताची सेवा करताय. म्हणजे एवढी सगळं लक्ष्मी भगवंत सेवा करतायत म्हणजे भगवंत किती धनवान आहेत. अशा अनेक सहस्र लक्ष्मी भगवंताच्या सेवेकरणामध्ये आतुर आहेत. आणि शास्त्रामध्ये असे अनेक उल्लेख केले गेले आहे की भगवंताचं धाम म्हणजे कसं आहे, चिंतामणी प्रकर सन्मशु म्हणजे प्रत्येक छोटे छोटे दगड पण हे पण चिंतामणी आहे. म्हणजे प्रत्येक जे काय वस्तू या भगवत धाम मध्ये आहे त्याचं मूल्य आपण त्याच्याशी तुलना आपण ह्या भौतिक जगाच्या वस्तूशी आपण तुलना करू शकत नाही. पण आपण बघतो की भगवंताकडे एवढं ऐश्वर असूनही भगवंत आपल्या भक्तांवर अवलंबून राहतात. एक सुंदर उदाहरण आहे दक्षिण भारत श्रीरंगम. दक्षिण भारतचं श्रीरंगम जो मंदिर आहे रंगनाथ मंदिर, इथे सांगितलं गेलंय की रंगनायकी, रंगनायकी म्हणजे लक्ष्मी, लक्ष्मी भगवंताच्या सेवेमध्ये एवढे आतुर आहेत की भगवंत स्वतः त्यांनी रंगनायकीला एक मोठा जो आहे एक महल बनवून दिला. रंगनायकीला तिच्या बायकोला जे त्याच्याकडे एवढं आहे, पण तरी स्वतःच्यासाठी मंदिर बनवण्यासाठी भगवंताकडे काहीच नव्हतं. आणि त्यांना कोणावर अवलंबून राहावं लागलं, एक डाकूवर, त्याचं नाव होतं तिरुमंगाई. तिरुमंगा म्हणजे तो एक डाकू होता, पण त्यांनी जेव्हा दर्शन घेतलं रंगनाथचं तर त्यांच्या हृदयामध्ये बदल झाली आणि तो भक्त बनला. आणि मग अलवार म्हणजे दक्षिण भारतमध्ये जे आचार असतात त्यांना अलवार बोललं जातो. तसे प्रमुख जे आहेत 12 अलवार होते, त्याच्यातला एक अलवार आहे तिरुमंगा. पण त्याचा इतिहास काय आहे, तो डाकू होता आणि त्याची एक तीव्र इच्छा झाली की अरे भगवंतासाठी एक मंदिर पण नाही इथे काहीच. तर लोकांकडनं भिक्षा मागायला सुरुवात केली पण कोणी देईना त्यांना पैसे. मग काय करायचं, आणि त्याचे 4 शिष्य होते आणि ते 4 शिष्य जे होते प्रत्येक एक ह्याच्यात गुणामध्ये निपुण होते. ते म्हणजे एक शिष्य होता तो वादविवाद मध्ये खूप निपुण होता, दुसरा शिष्य होता त्याच्यात अशी सिद्धी होती की किती मोठा लॉक म्हणजे ताळा लावला असेल तर तो ताळा उघडू शकत असो कुठेही, सिक्युरिटी सिस्टम त्याच्यासमोर काहीच नव्हतं. तिसरे होते की ज्याच्या छायावर त्यांनी पाय ठेवलं तर तो हलू शकत नव्हता. कुठल्याही व्यक्तीवर जे छाया आहे सावळी आहे, सावळीवर त्यांनी पाय ठेवलं तो व्यक्ती हलू शकत नाही. आणि चौथा एक शिष्य होता जो पाण्यावरनं चालत जाऊ शकलं असतं असं. असे त्यांच्याकडे असे 4 शिष्य होते आणि 4 शिष्यांमध्ये अशी सिद्धी होती प्रत्येकाकडे. मग तिरुमंगाला एक युक्ती सुचली, म्हटलं असं हे लोक कधीही भगवंतासाठी पैसे देणार नाही, त्याला कसंही करून दुसऱ्या प्रकारे त्यांच्याकडनं पैसे घ्यावा लागेल. मग काय करायला लागले, अशा श्रीमंत माणसाच्या घरी जाऊन एक व्यक्ती जायचा पहिला शिष्य, त्यांच्यावर वादविवाद करायचा आणि वादविवाद करून पूर्ण प्रमाणे त्यांना काय म्हणतात मोहित करायचं. आणि तो मोहित त्याच्यावर वादविवाद करताना दुसरा शिष्य जायचा आणि त्यांच्या घरी जे काही तिजोरी आहे ते उघडून त्याच्याला धन घेऊन जायचं. आणि समोरून धन घेऊन जाताना बघताना तो जेव्हा पळायला लागायचा तर तिसऱ्या व्यक्ती त्याच्या सावळीवर पाय ठेवून राबायचं, म्हणजे त्याला पळायला सोडायचं नाही. आणि धन चोरी केली की ते चौथ्या शिष्याला द्यायचं आणि चौथ्या शिष्याला पाण्यावरनं कावेरी नदीवरनं पार करून ते धन पलीकडे घेऊन जायचं. असं करून सगळ्या श्रीमंत लोकांना त्यांनी लुटलं आणि ते लुटून एक मोठा मंदिर बांधलं श्रीरंगम मंदिर. किती जण श्रीरंगम मंदिरामध्ये गेलेत रंगनाथ पाहिलं किती मोठं मंदिर आहे ते, त्याला 7 भिंती आहेत. 7 भिंतीनंतर मग नंतर एक मोठं मंदिर तयार झालेलं आहे आणि हे तिरुमंगाय अलवारनी हे मंदिर बांधलं. कोणासाठी, भगवंतासाठी. ज्यांचे सेवक कोण आहेत, सहस्रलक्ष्मी. स्वतः भगवंत रंगनायकीला एक मंदिर बांधले पण त्यांना आपल्या एक भक्तांवर त्यांना निर्भर व्हावं लागलं. तसंच रंगनाथ मंदिरमध्ये, रंगनाथ क्षेत्रमध्ये, श्रीरंगामध्ये तिथे एक वादविवाद झालं शैव आणि वैष्णवच्या मध्ये. तिथे एक मंदिर आहे शंभूदेव मंदिर आणि ते शिवजीचं मंदिर आहे. तिकडच्या भक्तांनी ही घोषणा केली की जे का इथे क्षेत्र आहे हे सगळे शिवजीचं क्षेत्र आहे, हे क्षेत्र रंगनाथसाठी नाहीये, हे सगळे शिवजीचं क्षेत्र. आणि ते शिव भक्त जे होते ते एवढे म्हणजे प्रबल होते आणि एवढ्या हक्काने त्यांनी जे पूर्ण जमीन जो आहे कब्जा केलेला की वैष्णव काही करू शकले नाही. तर ही बातमी पोचली माध्वाचार्य संप्रदायाचे व्यासतीर्थकडे आणि व्यासतीर्थ तिकडे पोचले त्या जागेवर आणि व्यासतीर्थांनी दोघांना बोलवलं, वैष्णव आणि शैव. सांगितलं आपण एक हे करू म्हणजे कॉम्पिटिशन स्पर्धा ठेवू. म्हणजे की एका बाजूला रंगनाथ आणि एका बाजूला शिव मंदिर. म्हणजे एक काम करायचं, शिवाचं कुठलाही एक भक्त समोर यायचं त्यांनी आणि श्वास न घेता पळायचं कुठली एक बाजू घ्यायची, इकडनं किंवा तिकडनं, आणि जितकं तुम्ही पळणार श्वास न घेता तेवढी तुमची जागा जमीन. आता ते सगळ्यांना कबूल होतं, म्हटलं बघूया काय होतं ते. आणि त्यांना वाटलं, शिवजींना वाटलं, शिवाच्या भक्तांना वाटलं की आम्हाला ह्याच्यात फायदा आमचाच आहे. तर शिवभक्तनी शंभूनाथ मंदिरकडनं पळायला सुरुवात केली. पण पळत 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 जास्त काही नाही, थोडस दुरीनंतर श्वास घ्यायला लागलं की मग थांबवलं, म्हणजे ते होतं तुमचं. आता वैष्णवच्या साईडनी म्हणजे कोणी धावायचं, तर व्यासतीत म्हणाले मी धावतो. आणि व्यासतीतला बघून असं कोणाला वाटणार नाही की तो धावू शकणार पळू शकणार काही नाही. आणि व्यासदेवने रंगनाथच्या बाजू घेतली आणि तिकडे जे पळायला लागले ते 4 मैल पळायला लागले. ते 4 मैल श्वास न घेताना 4 मैल पळाले. आणि ते 4 मैल पळून त्यांनी सांगितलं, हे 4 मैल जे आहे आता जे तिथले ते पूर्ण रंगनाथचं क्षेत्र झालं. तर भगवंत आपल्यासाठी म्हणजे हे सगळे जे आहे भगवंताची संपत्ती आहे, पण आपलं स्वतःसाठी जागा करण्यासाठी पण भगवंताला एका भक्ताचं आधार घ्यावा लागतं. हा, तर हे आहेत आपले भगवंत. श्रील प्रभुपाद जेव्हा वृंदावनमध्ये मंदिर बांधलं आणि तिकडे जे पंजाब नॅशनल बँकचं ब्रँच एक शाखा तिकडे उघडणार होते, आणि श्रील प्रभुपादांनी त्या बँक मॅनेजर गाठ झाली ओपनिंगच्या वेळी, श्रील प्रभुपाद त्यांच्याकडे आले आणि श्रील प्रभुपाद म्हणाले, बघा कुबेर जे आहेत कुबेर ते भगवंताचे म्हणजे देवी देवतांचे काय म्हणतात ट्रेजरला काय म्हणतात खजानची आहेत, आणि तुम्ही जे आहेत एक अंश आहेत त्या ह्याचे. पण आपण जे काय करतोय, भक्त जो असतो कुबेराशी ह्यासाठी प्रार्थना करत नाही की मला जास्त धन द्या. आणि त्यांनी उदाहरण दिलं ध्रुव महाराजाचं, की जेव्हा कुबेर त्यांच्या समोर आले आणि कुबेरने विचारलं की तुला काय पाहिजे मला सांग, तर ध्रुव महाराज म्हणाले मला काही नको, मला फक्त भगवंताची भक्ती द्या. तर तसं प्रभुपाद म्हणाले की तुम्ही पण आम्हाला असं प्रार्थना तुम्ही आमच्यासाठी प्रार्थना करा आणि आम्हाला आशीर्वाद द्या की आम्ही जे काय आहे आम्ही भगवंताच्या सेवेमध्ये सदैव राहू, आणि जे काय धन आहे ते आपण भगवंताच्या सेवेसाठी आपण वापरू. असं करून त्या बँक मॅनेजरशी प्रभुपाद चर्चा करायला लागले आणि प्रभुपाद त्यांच्याबरोबर असे जोक सगळे करायला लागले, वार्तालाप करायला लागले. मग असं करत करत असताना प्रभुपादांनी एक स्टोरी सांगितली, कथा. काय म्हणे, त्याच्या आधी बँकवाल्याने एक कथा सांगितली, म्हणे एक व्यक्तीला काय म्हणतात हार्ट ट्रान्सप्लांट करायचं होतं, हृदय काय म्हणतात त्याला प्रत्यारोपण हार्टचं ट्रान्सप्लांटेशन. त्यामुळे त्याला 3 चॉईस होते, एक तर भौतिकवादीचं हृदय, एक बिझनेसमॅनचं हृदय आणि एक बँकेचं मॅनेजरचं हृदय. त्यामुळे मी बँकेचं मॅनेजरचं हृदय स्वीकार करेन. म्हणे का, म्हणे की बँकेचं मॅनेजरचं हृदय म्हणजे असं आहे की तो कोणाला हृदय देत नाही आपला, किंवा पैसे देत नाहीत कोणाला बँकचे. म्हणजे असे जोक करायला लागले आणि प्रभुपादांनी एक दुसरं एक जोक केला त्याच्यासमोर. प्रभुपाद म्हणाले मी पण एक तुला एक जोक सांगेन. तर प्रभुपाद सांगितले प्रभुपादांनी की एक व्यक्ती गेला कॅशियरकडे 1 रुपयाचा शिक्का घेऊन गेला आणि कॅशियर नोट मोजत होता, तर त्या व्यक्तीने काय केलं ते शिक्का त्याच्या समोर ठेवला आणि उभा राहिला म्हणे बघत असता. तर कॅशियरने त्याच्यासमोर बघितलं, त्याच्यावर बघितल्याने विचारलं की तू हा शिक्का का ठेवलाय, तर तो म्हणाला नाही मी असं ऐकलेलं आहे की मनी अट्रॅक्ट मनी, म्हणजे पैसा दुसऱ्या पैशाला आकर्षित करतोय, म्हणून मी माझा एक शिक्का ठेवला इकडे, कारण तुम्ही जेव्हा मोजत असताना त्याच्यातलं काही पैसे ह्याच्याप्रती आकर्षित होणारे मला पैसे मिळणार असं. तर कॅशियर त्याच्यावर आणखी हुशार होता म्हणे. कॅशियर म्हणाला तू बोललंच बरोबर आहे, आता मी मोजत बसलोय ना ते मनी पैसे आकर्षित करताना तुझ्या शिक्काला ह्या पैशाने आकर्षित केलं, म्हणून शिक्का त्याने आपल्याकडे ठेवून दिला स्वतःकडे. असं प्रभुपाद जोक करायला लागलेले त्यांच्याशी. पण जू मध्ये एक महापौर प्रभुपादांना भेटायला आले आणि जेव्हा प्रभुपादांना भेटायला आले तर प्रभुपाद तिकडे पैसे मोजत होते त्यांच्या समोरच मोजत होते आणि महापौरशी बोलत पण होते. पण महापौरशी एवढं आश्चर्य वाटलं की माझ्यावर बोलतात पण आणि हे मोजतात पण कसं करतात, असं असं मोजतात आणि बोलतात पण. त्यांना एकदम आश्चर्य वाटायला लागलं आणि प्रभुपाद हे सगळं मोजल्यानंतर त्या भक्तांना बोलवलं की बाबा हे घ्या, हे बीबीटी साठी हे घ्या, ह्या कार्यासाठी त्या कार्यासाठी असं करू. आणि मग प्रभुपाद तेव्हा म्हणाले की लोक म्हणतात की मी साधू संत की मी पैशाला हात नाही लावणार, काय करू, माझा फोटो होता की पैशाला हात, पैसे समोर आले म्हणजे मी नाही, म्हणजे पैशापासून दूर. पण माझा असा स्वभाव आहे की त्यांनी पैसे दिले मी हात आणखीन पसरणार की द्या मला आणखीन पैसे का, कारण प्रभुपाद म्हणाले की हे जे आहेत हे भगवंताच्या सेवेमध्ये वापरलं जात. तर जेव्हा हे धन जे आहे भगवंताच्या सेवेमध्ये वापरलं जातं तेव्हा त्याचा खरोखरचा उपयोग केला जातो. नाहीतर ते धन आपल्या स्वतःसाठी किंवा इंद्रियतृप्तीसाठी आपण जेव्हा वापरतोय त्याने आपलं पतन होतो. भक्ती सिद्धांत सहज ठाकूरच्या काळी जेव्हा त्यांना धन प्राप्त झाली तेव्हा बाग बाजारमध्ये त्यांनी जे आहे एक बिल्डिंग तयार केली आणि त्याच्याने एवढा वादविवाद झाला त्यांच्या शिष्यामध्ये की हे रूम कोण घेणार आहे, ते रूम कोण घेणार असं त्याच्यात, की भक्ती सिद्धांत ठाकूर एवढे त्यांच्या प्रती जे आहे कंटाळले की म्हणाले की हे सगळे तोडून मला प्रत्येक जे इटा आहेत ते सगळे विकून जे आहेत प्रचारासाठी मला वापरायचं आहे. आणि कसं करून जे कलीचा प्रभाव आहे हे मला थांबवायचं आहे. कलीचा प्रभाव म्हणजे काय, जेव्हा आपण जे काय प्राप्त होते आपल्यासाठी जे आपण आपल्या इंद्रियतृप्तीसाठी वापरतोय तेव्हा कलियुगचा प्रभाव जास्त होतो. तर प्रभुपाद प्रत्येक वेळी शिष्यांना सांगायचे की जे काय तुम्हाला प्राप्त होते ते सगळं भगवंतासाठीच तुम्ही वापरलंच पाहिजे. तसं हवाईला एक असा प्रसंग आला की जिथे गोविंदास रेस्टॉरंट एका भक्ताने उघडलं आणि गोविंदास रेस्टॉरंट उघडलं तर त्यांनी त्याच्यावर कब्जा केला की हे माझंच. तर ही बातमी पोचली शिल प्रभुपादांना आणि प्रभुपादांनी काय केलं, प्रभुपादांनी त्यांना बोलवला, म्हटलं ठीक आहे, विचारलं तू कोणाचा शिष्य आहेस, मग मी तुमचा शिष्य प्रभुपाद. म्हणजे तुमचा शिष्य माझा शिष्य असेल तर मग जे काय तुझं आहे ते कोणाचं आहे, म्हणजे प्रभुपाद तुमचंच आहे. तर मग हे रेस्टॉरंट कोणाचं आहे, रेस्टॉरंट माझं आहे. म्हणजे फिलॉसॉफी माहित आहे तत्व की सगळं तुम्हालाच पण हे फक्त माझं, म्हणजे हे घर माझी संपत्ती माझं धन सगळं माझं, बाकी प्रचारासाठी सगळं भगवंताचं असं करू. पण जेव्हा प्रभुपाद डायरेक्टली विचारलं की म्हणजे हे रेस्टॉरंट कोणाचं, मग म्हणजे हे रेस्टॉरंट माझं. तर मग प्रभुपाद गप्प बसले. प्रभुपाद म्हणाले ठीक आहे त्याला हे रेस्टॉरंट चालू द्या, त्याच्यावेळेस तेव्हा जास्त हे करू नका. म्हणून हा एक मोठा समस्या आहे भक्तांच्या समोर, हा एक टेस्ट आहे की जेव्हा आपल्याकडे हे सगळं येतं धन किंवा आपल्याकडे जे काय बाकीचे जे यश किंवा जे काय आपला मिळतं तेव्हा आपण हे भगवंताला आपण त्याचा श्रेय देतो की आम्ही स्वतःसाठी ठेवतो, हा एक मोठा जो आहे आपल्यासाठी हा एक मोठी परीक्षा आहे. दुसरं भगवंताचं गुण म्हणजे शक्ती वीर्य. जेव्हा भगवंत श्रीकृष्ण जेव्हा धरतीवर अवतीर्ण झाले तेव्हा त्याने असे सगळे कार्य केले जे अद्भुत कार्य समजलं जातं आणि त्यांच्या प्रत्येक जे अंगांच्या द्वारे त्यांनी दाखवलं की त्यांच्याकडे किती शक्ती आहे. भगवंत जेव्हा फक्त 3 महिन्याचे होते तेव्हा त्यांनी पुतणाचं वध केलं. कसं केलं, तेव्हा त्यांनी त्याची ओठाची शक्ती दाखवली. हा त्यांच्या ओठाने जे आहे भगवंतांनी पुतणाचा जो आहे जीव खेचून घेतला. जसं व्हॅक्युम क्लिनर असतं ना, व्हॅक्युम क्लिनर मध्ये काय असतं की जो काही कचरा आपण खेचून घेतो की नाही, भगवंतांनी काय केलं, त्यांचं पूर्ण प्राणच खेचून घेतलं फक्त ओठाच्या शक्तीने. त्यांच्या पायाच्या शक्तीने, जेव्हा ते फक्त एक वर्षाचे होते, त्यांना पायाच्या शक्तीने पाय मारला की शकता सूर नामक ज्या राक्षसानं त्यांनी वध केलं, फक्त असं पाय मारलं बस. त्यांच्या हाताने त्यांनी ज्या त्रिणवर्ताला त्यांनी वध केलं. त्रिणवर्त असे राक्षस होते म्हणजे काय म्हणतात त्याला, वारा वादळ. पण भगवंताने काय केलं, फक्त त्याचा गळा असा पकडला बस आणि त्यांनी त्याचं वध केलं फक्त असं पकडून. आणि जेव्हा मोठे झाले तर त्यांनी स्वतःहून जे आहे गोवर्धन पर्वत उचललं आपल्या छोट्या बोटाने डाव्या हाताचं. पण हेच भगवंत जे आहे, जेव्हा श्रीनाथजी किंवा गोपाल ह्या मूर्तीच्या रूपात जेव्हा वृंदावन मध्ये असताना, तेव्हा त्यांना माधवेंद्रपुरीचं त्यांना म्हणजे मदत घ्यावी लागली. की माधवेंद्रपुरीना त्यांच्या स्वप्नात भगवंत आले की म्हणाले की बघ ए माधवेंद्रपुरी तू उठ आणि मी या जमिनीच्या खाली आहे आणि तू मला इकडनं बाहेर काढ आणि मला गोवर्धन पर्वतावर मला जो आहे मला तू स्थापित कर. म्हणजे तेच भगवंत ज्यांनी गोवर्धन उचललं आहे त्यांना काय करावं लागतं, माधवेंद्रपुरीचं शरण जावं लागतं किंवा माधवेंद्रपुरीवर त्यांना निर्भावं लागतं की स्वतःला बाहेर काढून घ्यायला. आणि एवढे वजन होतं त्याला की किती माणसांचं त्यांना म्हणजे मदत घ्यावं लागले माधवेंद्रपुरीना आणि घेऊन जे आहे वर ठेवावं लागलं का. आणि तेव्हा भगवंताला का आतमध्ये पुरलेला, जे मुस्लिम औरंगजेब जेव्हा तिकडे आलेले आणि पूर्ण नष्ट करायला लागले तेव्हा भगवंताला जे आहे आतमध्ये टाकून दिलेलं. असं म्हण आहे जेव्हा तुकाराम महाराज आणि शिवजी मध्ये हा एक कथा सगळ्यांना माहित असेल तुम्हाला, की जेव्हा मुघल राज शिवाजीच्या पाठला करत होते त्यांना पकडायला, तर शिवजी पोचले इकडे तुकाराम शिवाजी ना शिवजी ना शिवाजी 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 पोचले तिकडे शिवाजी महाराज. आणि त्यांनी सांगितलं तुकारामला की मला कसे करून वाचो, कारण जे आहे मुघल त्यांच्या पाठला करत आहेत. तर भगवंताला जेव्हा तुकारामने प्रार्थना केली की त्यांचं रक्षण करायला, आणि जेव्हा जे मुसलमान लोक आले त्यांच्या तिकडे त्या क्षेत्रात, तर त्यांना सगळे शिवाजीचं रूपच दिसला. म्हणजे सगळे जे आहेत सगळे शिवाजी 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 सगळे दिसायला लागले. पण त्यांना कळायला की शिवाजी कोण आहे इकडे, खरंच शिवाजी कोण आहे. तर असं सांगितलं जातं की भगवंत जे आहेत विठ्ठल, जेव्हा अशा मुसलमान ह्या मुस्लिम जे राजे होते त्यांच्याकडनं आपल्या भक्तांना वाचवलं, तर स्वतःचं वाचन नाही करू शकत का ते, स्वतःचं रक्षण नाही करू शकत का, आणि आपलं आपले आता जमिनीच्या खाली आणि ते पण एका मुस्लिम राजाच्या भयाने. म्हणजे त्याची तुलना अशी केली गेली आहे की इथे भगवंत एका भक्ताला पण वाचू शकतात पण स्वतःचं रक्षण ते करू शकत नाहीत. स्वतःचं रक्षण करण्यासाठी काय होतं, भगवंत खाली जातात जमिनीच्या खाली आणि त्यांना कोणाचा आधार घ्यावा लागतो, एका भक्ताचा माधवेंद्रपुरीचं. आणि माधवेंद्रपुरीचा आधार घेऊन मग भगवंत वर येतात आणि प्रकट होतात श्रीनाथजीच्या रूपे गोपाल ह्या रूपे. तर इथे बघतो आपण की भगवंत शक्तिशाली आहेत पण आपल्या भक्तांवर ते निर्भर राहतात आणि त्यांची शक्ती ते प्रकट भक्त प्रकट करतायत भगवंत. तर ह्याच्यात एवढी समस्या आहे की आपण आपल्याला पण भगवंत काय घेत आहेत, शक्ती देत आहेत काही कार्य करायला. पण फक्त एकच समस्या असते की आम्ही थोडे आळशी आहोत. भगवंत कोणाकडनं कार्य करण्यासाठी म्हणजे कोणालाही हे करू शकतात, शक्ती देऊ शकतात, पण फक्त समस्या म्हणजे एका भक्ताचं असतं की तो जो कार्य जो आहे करण्यामध्ये आळसपण करतो. तर श्रील प्रभुपाद सांगताय की हे भक्ताचं एक मोठा मायनस पॉइंट म्हणजे की तो पूर्णप्रमाणे भगवंताला समर्पण होत नाही, आणि पूर्णपणे समान होत नसल्यामुळे जे कार्य जे आहे भगवंत त्यांच्याकडे करायला इच्छा करतात ते भगवंत फक्त करू शकत नाहीत. तिसरं जे गुण आहे ते यश, भगवंताचं यश. भगवंत एवढे म्हणजे फेमस प्रसिद्ध आहे की भगवंताची जी महिमा पृथ्वीलोकात नाही, प्रत्येक लोकांमध्ये भगवंताची स्तुती केली जाते. म्हणजे पाताळ लोकांमध्ये, स्वर्ग लोकांमध्ये, अनेक सृष्टीमध्ये भगवंताच्या अनेक रूपांमध्ये भगवंताची स्तुती करताय. आणि इथे आपण बघतो की कसे भगवंत अनेक अनेक रूपात येतात आणि लोक भगवंताचे जे आहे पूजा करतात, भगवंताची आराधना करतायत, सगळं काय करतायत. हा, पण भगवंत काय करतायत की कधी कधी आपल्या भक्तांना जो आहे किंवा भक्तांचं यश भगवंत कधी कधी वापरतात आपलं नावाचं प्रसार व्हावा म्हणून. जसं प्रभुपादन शिष्य जॉर्ज हॅरिसन ते खूप प्रसिद्ध होते त्या काळी, 1960 आणि 1970 काळी जॉर्ज हॅरिसनचं जे रॉक बँड त्यांची होती ते खूप प्रसिद्ध होते. तर भगवंतांनी काय केलं की त्या त्या व्यक्तीच्या जे प्रसिद्ध जे आहे ते पण भगवंतांनी त्याचा उपयोग केला आपला नावाचा प्रचार करण्यासाठी. आपला नावचा प्रचार करण्यासाठी जॉर्ज हॅरिसनचं त्यांनी आधार घेतला. कारण आपण बघतो जॉर्ज हॅरिसनने ते आल्बम तयार केलं राधाकृष्ण आल्बम, तर त्याच्यामुळे युरोप आणि इंग्लंड ह्या प्रांतामध्ये पूर्णप्रमाणे जे आहे हरिकृष्ण महामंत्राचा जो आहे प्रचार झाला. आणि असं सांगितलं गेलं की जितकं प्रचार त्यांच्या रेकॉर्ड्स किंवा त्यांच्या ज्या गाण्यामधनं झालं तेवढं आतापर्यंत कोणाचं झालं नाही, म्हणजे त्या काळी एवढं प्रसिद्ध झालेलं. तर भगवंत आपल्या भक्तांचं जे यश आहे त्याचा उपयोग करतात आपल्या यश वाढवण्यासाठी. जसं माधंदपुरीचं पण भगवंताला पाहिजे होतं की त्याच्यावर चंदन लावा म्हणून. भगवंत इच्छा होती की त्यांना गर्मी खूप झालेली, एवढा वर्ष जमिनीच्या खाली असताना त्यांना पूर्ण प्रमाणे म्हणजे पूर्ण अंग गरम झालेलं, आणि त्याने माधंदपुरीला पाठवलं आणि तुझा आणि चंदन घेऊन ये आणि चंदनचा लेप लावून मला थंड कर. आणि माधंदपुरी पोचले इथे रेमुनाला, आणि रेमुनाला तिकडे अशी एक लीला झाली की जिथे भगवंत गोपीनाथनी माधंदपुरीच्या प्रसन्नासाठी खीर चोरली, खीरचा एक मटका. आणि जेव्हा माधंदपुरीला कळलं की भगवंतांनी चोरली आहे म्हणून माधंदपुरी तिकडनं लगेच निघून गेले, कारण त्यांना वाटलं की आता सगळ्यांना कळलं तर मी प्रसिद्ध होणार. आणि भक्त स्वतःला प्रसिद्ध होण्याची तेव्हा प्रयत्न करत नाही. माधव तिकडनं लगेच निघून गेले, पण त्यांचा यश एवढा लवकर पसरला की ते पोचायच्या आधी, जगन्नाथपुरी पोचायच्या आधीच त्यांचा यश तिकडे पोचला. म्हणजे सगळ्यांना कळून गेलं, ईमेलची पण गरज नव्हती तेव्हा, लगेच कळलं सगळ्यांना. जगन्नाथपुरीला कळलं, जगन्नाथपुरीला पोचायच्या आधीच तिकडनं सगळ्यांना कळलं की किती मोठे माधंदपुरी आहे की ज्यांच्यासाठी भगवंतांनी जी आहे खीर चोरली. पण ह्याचा फायदा भगवंतांनी घेतला का, कारण त्याच्या यशमुळे त्यांना अजिबात काही त्रास झाला नाही चंदन प्राप्त करण्यामध्ये. नंतर चंदन प्राप्त करण्यामध्ये खूप मोठा प्रॉब्लेम असतो, म्हणजे गव्हर्नमेंटचं सिग्नेचर, तिकडच्या सगळ्या फॉरेस्ट ऑफिसर्स सगळं परवानगी घ्यावं लागते, असं सगळं घ्यावं लागते. तिकडे काही करावं लागलं नाही. जसे ते जगन्नाथपुरीला पोचले की सगळं तयार होते, पेपर्स तयार होते, चंदनचे लाकडं तयार होते, सगळं तयार होते. म्हणजे मादिनीपूरला अजिबात काही त्रास झाला नाही. उलट परत घेऊन यायला त्यांचं दोन माणसं पण पाठवले त्यांच्याबरोबर चंदन घेऊन जायला परत. म्हणजे भगवंत आपल्या कार्यासाठी जे आहे भक्तांचं जे आहे उपयोग करतात, हा भक्तांचा उपयोग करून प्रचार करण्यासाठी. जसं चैतन्य महाप्रभू, पृथ्वी ते आचिया ते नगरधिराम सर्वत्र प्रचार होईबी मोरा नाम, ही भगवंताची इच्छा होती. भगवंत जेव्हा चैतन्य महाप्रभू दक्षिण भारत गेले भ्रमण करताना, ज्या कोणी त्यांना आलिंगन ते आलिंगन करायचे ते पूर्ण भाविवल व्हायचे आणि ते हरिकृष्ण महामंत्र जाप करायचे. आणि जेव्हा हे व्यक्ती त्यांच्या गावात जायचे आणि ज्यांना जे कोणी आलिंगन करायचे त्यांना ते पण हरिकृष्ण महामंत्र बोलून नाचायचे, असं करून तेव्हा प्रचार व्हायचा. पण इथे आम्ही बघतो की भगवंत एका भक्तावर निर्भर आहेत. पृथ्वी आते नगरार्धी ग्राम, पृथ्वी ते आची आता नगरार्धी ग्राम सर्वत्र प्रचार होई म्हणून प्रभुपादांवर निर्भर राहिले. प्रभुपादाने हा जो प्रचार जो आहे पूर्ण विश्वभर केला. तर आपण बघतो की सगळ्या प्रांतात जे आहे हरिकृष्ण महामंत्र नावाचा प्रचार होतोय. आणि याच्यात एवढंच प्रॉब्लेम आहे की समस्या म्हणजे जेव्हा यश आपल्याला मिळते ते आपण म्हणतो की माझ्यामुळे आहे, हे माझ्यामुळे हा जो झालेला आहे, हे जे कार्य झालेले आहेत हे माझ्यामुळे झालेले आहेत, हा प्रॉब्लेम आहे. जसं एक उदाहरण आहे की एक राजा समोर त्याचे जे प्रजा जे आहे एक एक करून राजाजवळ येतात आणि राजाची स्तुती करतात की तुम्ही असे आहेत, तुम्ही तसे आहेत, तुम्ही असे तसे आहेत. आणि जे कोण स्तुती करतो त्यांना राजा जो काय करतो एक हिरा त्यांच्या हातात देतो. तर मोठी लाईन लागली असते कारण सगळ्यांना ते हिरे पाहिजे होते. आणि जो कोण येतो स्तुती करतो राजा त्याला एक हिरा देतो, त्याला एक हिरा देतो, त्याला एक हिरा देतो. पण त्याच्यातला एक व्यक्ती आला समोर आणि राजाला सांगितलं की राजा तुझी स्तुती मी करतो पण ही खरोखर तुझी स्तुती नाही आहे, ही स्तुती कोणाची आहे, हे तुझे पूर्वज जे का तुझे जे पूर्वज आहेत त्यांना हे श्रेय जातं कारण त्यांच्यामुळे तू इकडे बसलायस राजा म्हणून. म्हणजे जे तू आता प्राप्त केलेले आहेस ते तुझ्या वडिलांनी त्यांच्या वडिलांनी असं करून तिकडनं हे जे धन जे आहे ते तुझ्याकडे आलंय आणि ते तुझी नाही आहे स्तुती ही. तर खरोखर स्तुती म्हणजे तुझ्या वडिलांचं तुझं त्यांच्या वडिलांचं ह्यांची सगळ्यांची स्तुती केली पाहिजे. आणि जेव्हा राजा ऐकतो तर राजा म्हणतो तू खरोखर जे काय बोललेस ते खरं आहे आणि त्याला पण एक हिरा देत. आणि दुसऱ्या जी बघता की सगळे जण राजाकडे येतात आणि कंप्लेंट करायला येतात की राजा काय केलं तुम्ही आम्हाला दगड दिले, तुम्ही आम्हाला दगड दिली आहे म्हणून. तेव्हा राजा म्हणत आहेत की फक्त एकच व्यक्ती त्यांनी खरं सांगितलं, बाकी सगळे तुम्ही जे आहेत हे खोटी स्तुती करत होते. तुम्ही जेव्हा खोटी स्तुती करताना तुम्हाला खोटंच बक्षीस मिळणार, तर सगळ्यांना खोटंच बक्षीस मिळालं असं आहे ते. आम्ही जेव्हा जे काय आपलं श्रेय हे फक्त जेव्हा आपण भगवंताला गेलं ते खरोखरच आपलं समर्पण. पण आम्ही समजलं की जे काय आपण प्राप्त केलं ते माझ्यामुळे आहे, माझ्या संतोषासाठी आहे, माझ्या याच्यासाठी आहे, तर त्याचा दुरुपयोग असं केलं जातं. चौथी म्हणजे यश श्रेय. श्रेय म्हणजे सौंदर्यता. भगवंताचं एवढं म्हणजे भगवंत एवढे सुंदर आहेत की लोकांना ते आकर्षित करतात त्यांच्या सौंदर्याने. जेव्हा भगवंत वृंदावनला होते तेव्हा सगळे जे प्राणी जीवात्मा सगळे जे आहेत भगवंताला आकर्षित व्हायचे. धीर समीर म्हणून एक जागा आहे जिथे पवन जे आहे भगवंत सौंदर्य बघून वारा जो आहे थांबतो तिकडे भगवंत सौंदर्य बघायला. देवी देवता प्राणी पक्षी जे भगवंत सौंदर्य बघायला आतुर असतात ते काय आणि ते पूर्ण प्रमाण विसरून जातात खायचं पियायचं सगळं काय विसरून जातात म्हणजे एवढं सौंदर्य भगवंताचा होता. पण भगवंत काय करतात की भगवंत आपल्या सौंदर्य वाढवण्यासाठी आपल्या भक्तांवर निर्भर होतात. जेव्हा गोपाल भट्ट गोस्वामी त्यांच्याकडे शालिग्राम शिलास होते आणि ते शालिग्राम शिलाचे ते रोज पूजा करायचे आणि गोपाल भट्ट गोस्वामीने जेव्हा प्रार्थना केली की तू कृपा करून प्रकट व्हा या शालिग्राम शिलाकडून तर सुंदर राधारमण प्रकट झाले. सुंदर सुंदर एकदम. तर भगवंत असे स्वतःहून प्रकट होऊ शकतात पण कधी कधी काय होतं की भगवंत एका शिल्पकारवर पूर्ण प्रमाणे अवलंबून असतात त्यांच्या मूर्ती स्वरूप साठी. आणि आम्ही काय करतो त्या शिल्पकाराकडनं आम्ही भगवंताची मूर्ती बनवून घेतो आणि त्यांचा आपण प्राण स्थापना करतो इकडे मंदिरात. तेच भगवान जे सगळे प्राणी जीवात्माचे प्राण आहेत प्रत्येक जीवात्मा प्राण देणारे आहेत भगवंत जे की परमात्माच्या रूपात आपल्या हृदयामध्ये बसलेत आणि ते खरोखर आपल्याला प्राण देतात. ते नसलं तर आपण काही जीव शकत नाही जगू शकत नाही आपण. पण हेच भगवंत त्यांच्या प्राणासाठी म्हणजे त्यांना ह्या मूर्तीमध्ये अवतीर्ण होण्यासाठी आम्ही त्यांना प्राण स्थापना करतो की आम्ही त्यांची प्राण स्थापना करतो की तुम्ही या आणि ते राहा मंत्राच्या द्वारे. भगवंत याची गरज नाहीये राधारमण सारखं ते स्वतःहून प्रकट होऊ शकतात हा पण ते येतात आणि त्यांना आपल्याला प्राण स्थापना करावं लागते की मोठा एक म्हणजे मंत्रचं उच्चारण हे ते आणि त्या प्राण स्थापनेच्या दिवशी आम्ही काय करतो एका कुश गवत असते आणि ते कुश गवतानी प्रत्येक त्यांचे इंद्रिय आहेत इंद्रियाला स्पर्श करून मंत्र बोललं जातं आणि हेच भगवंत आहेत त्यांना ऋषिकेश म्हटलं जातं. म्हणजे ज्यांचं आपण शरण घेण्याने किंवा ज्यांच्या सेवेसाठी आम्ही आमचं पूर्ण इंद्रिय त्यांच्या सेवेसाठी वापरले की आमचे इंद्रिय शुद्ध होतात त्यांचे इंद्रिय शुद्ध करण्यासाठी आपल्याला ते सगळे मंत्र बोलावं जातं. म्हणजे हे सगळे त्यांच्या इंद्रियाचं शुद्धीकरणसाठी आपल्याला सगळ्या मंत्राचं उच्चारण करावं लागतं. म्हणजे हे भगवंत आहेत हा की भगवंत कसे आपल्या भक्तांवर निर्भर असतात प्राण स्थापना करण्यासाठी. आणि जेव्हा कोणी भगवंताचा श्रृंगार करतायत तर जितकं जास्त तुम्ही प्रेमाने भगवंत श्रृंगार करतात तितकं भगवंत आणखीन सुंदर दिसतात. म्हणजे भगवंत स्वतःहून जे आहे आपली सौंदर्यता प्रकट करतायत. म्हणजे भगवंत इथे आदान प्रदान आपल्या भक्तांशी करतायत. जेव्हा प्रभुपाद ऑस्ट्रेलियामध्ये होते आणि जयदत्त महाराज तिथे होते आणि जयदत्त महाराज सांगितलं प्रभुपाद आज विग्रह किती सुंदर दिसतायत. तर प्रभुपाद म्हणाले हो पण मला त्याचीच भीती आहे. म्हणजे कसली भीती की मला एवढी भीती आहे की मी जेव्हा इकडनं जाईन तेव्हा लोक हे विग्रहाची काळजी चांगली घेणार नाही. कारण जोपर्यंत तुम्ही विग्रहाची सेवा चांगल्या प्रकारे करतायत तोपर्यंत भगवंत आपलं सौंदर्य प्रकट करतायत. आणि जेव्हा तुम्ही विग्रहाची सेवा चांगल्या प्रकारे करत नाही तर भगवंत तसे दिसायला पण तसे दिसतात. आपण बघतो अशा अनेक मंदिरात असं भगवंताचे सुंदर रूप आणि प्रभुपाद म्हणतात की जेव्हा भगवंताचा चेहरा असा दिसतो तेव्हा समजायचं की भगवंत म्हणजे भक्त चांगली भगवंताची सेवा करतायत. म्हणजे हा एक प्रमाण आहे समजण्यासाठी की कसे भक्त सेवा करतायत हे भगवंताला बघून. आणि सांगतात की भगवंत कसे म्हणजे जेव्हा आपण श्रृंगार करतोय जितकं प्रेमाने श्रृंगार करतोय त्याच्याने जे काय श्रृंगार केलेलं आहे त्यांची सौंदर्यता वाढते. म्हणजे श्रृंगाराने भगवंताचे सौंदर्य वाढत नाही पण भगवंत एवढे सुंदर आहेत ते स्वतःहून प्रकट होतात तशी सुंदरता प्रकट करतात. आणि एवढंही नाही की त्याच्या आभूषण वस्त्र जे काय ते घातलं जातं त्यांची सौंदर्यता वाढते. म्हणजे आभूषणची सौंदर्यता किंवा वस्त्राची सौंदर्यता ती आणखीन जास्त वाढते. आणि जो कोणी भगवंताची सेवा असं करतो प्रेमाने तर त्याची पण सौंदर्यता वाढते. तर हे भगवंताचं स्वरूप म्हणजे भगवंत कसे हर की ते स्वाभाविकपणे ते स्वतः एवढे सुंदर आहेत पण आपल्या भगवंत आपल्या भक्तांवर जे आहेत ते पूर्ण प्रमाणे निर्भर असतात. एकदा कलकत्तामध्ये प्रभुपाद होते आणि प्रभुपादाने राधा गोविंद मंदिर मध्ये जेव्हा छोटे असताना प्रभुपाद हे राधा गोविंद मंदिरची सेवा करायचे आणि ते कलकत्ताला गेले तेव्हा राधा गोविंद मंदिर मध्ये जेव्हा भगवंत प्रभुपाद दर्शन करायला गेले तेव्हा त्यांनी पाहिलं की किती बंबल बिसला काय म्हणतात भ्रमर असे पुष्कळ भ्रमर जे आहेत त्यांच्या आजूबाजूला फिरायचे. तर प्रभुपाद म्हणत आहेत की खरोखरच म्हणजे भगवंताची सेवा त्याचं प्रमाण असं आहे की जेव्हा आपण भ्रमर असं भगवंताच्या आजूबाजूला बघितलं तर समजायचं की भगवंत एकदम प्रसन्न आहेत आणि भगवती सौंदर्य एवढं आहे की ते भ्रमर पण इथे येते आणि भगवंताचं जे आहे प्रदक्षिणा करते किंवा भगवंताच्या आजूबाजूला फिरत असते. म्हणजे त्याच्याने काय होतं की जे फुलाची जे सुगंध किंवा भगवंताचं जे अंगाची सुगंध हे सगळं एवढं वाढतं की ते भ्रमर जे आहे तिकडे फिरत असतं. तर ते भगवंताची सौंदर्यता. पाचवं म्हणजे ज्ञान. भगवंत भगवद्गीतेच्या द्वारे आपल्या सगळ्यांना ज्ञान दिलेलं आहे भगवंताने. भगवद्गीता पूर्ण प्रमाण आहे. तिसऱ्या स्कंदच्या श्रीमद भागवतमध्ये तिसऱ्या स्कंदमध्ये कपिल मुनी जे भगवंताचे अवतार आहेत तर पूर्ण प्रमाणे त्यांनी जे काय जरुरी आहे ते ज्ञान जे आहेत भगवंताला आपल्याला सगळ्यांना दिले त्यांच्याद्वारे कशी सृष्टीची निर्माण होते कसे काय होते सगळे. पण तरी भगवंत आपल्या भक्तांवर निर्भर असतात त्यांचा ज्ञानाचा प्रचार करण्यासाठी. म्हणजे भगवंत ची इच्छा असते की कसं भक्तांनी जे आहे हे प्रचार कार्य चालू ठेवावं. भगवंत स्वतः हे सगळं ज्ञान प्रचार करू शकतात पण आपल्या भक्तांवर जे आहेत ते पूर्ण प्रमाणे निर्भर असतात प्रचार करण्यासाठी. म्हणजे ज्ञानाचा प्रचार जसं भगवंतांनी चैतन्य महाप्रभू जेव्हा इथे आले तेव्हा फक्त त्यांनी फक्त जे आहे दोन व्यक्तींना त्यांनी शिक्षा दिली शिक्षण दिलं रूप गोस्वामी आणि सनातन गोस्वामीला. आणि स्वतःनी त्यांनी फक्त 8 श्लोक लिहिलेले त्याला आपण शिक्षाष्टक म्हणतो. भगवंतांनी एवढंच म्हणजे चैतन्य महाप्रभूंनी फक्त जे 8 श्लोक स्वतःनी म्हणजे हे फक्त 8 श्लोक दिलेत आपल्याला पण ते निर्भर राहिले रूप गोस्वामी आणि सनातन गोस्वामीवर हे कार्य किंवा हे प्रचार कार्य चालू किंवा पुढे ढकलायला. भगवंत स्वतः चैतन्य स्वतःहून हे सगळं कार्य केलं असतं पाहिजे असलं तर पण त्यांनी काय केलं हे जे श्रेय जे आहे त्यांच्या दोन भक्तांना रूप गोस्वामीला आणि सनातन गोस्वामीला हे जे दोन भक्तांना त्यांनी जे आहे शिक्षण दिले. आणि रूप गोस्वामी सनातन गोस्वामी आणि त्याच्यानंतर बाकीचे जे 4 गोस्वामी जे आहेत ह्या षड गोस्वामींनी जे आहे हा प्रचार कार्य जो आहे पूर्ण प्रमाणे पुढे ढकललं आणि जे संप्रदाय जे आहे चालू ठेवलं. म्हणजे स्वाभाविकप्रमाणे असं बघायला गेलं तर भगवंत स्वतः एकटेच बस प्रचार करायला आणि चैतन्य महाप्रभूच्या रूपे देऊन भगवंतांनी चैतन्य महाप्रभूंनी पूर्ण विश्वभर पण हा प्रचार केला असता पण हा जो श्रेय जो आहे भगवंतांनी आपल्या भक्तांसाठी ठेवला. जसं शिल प्रभुपाद म्हणतात शिल प्रभुपादने विचारलं प्रभुपाद तुम्ही जे प्रचार करतायत हे सगळे कार्य तुम्ही हा सगळं तुमच्यामुळे आहे. पण प्रभुपाद म्हणाले हे चैतन्य भाऊ स्वतः करू शकले असते आणि भक्तिविनोद ठाकूर जे आहेत त्यांनी पण हे कार्य केलं असतं आणि माझ्या गुरु महाराजांनी पण हे कार्य केलं असतं. प्रमाणे हे माझ्या गुरु महाराजांनी हे जे कार्य जे आहे माझ्यासाठी ठेवलं, कारण मी प्रचार करू थोडं आपल्याला सेवा मिळू दे म्हणून. असं सगळं काय भगवंतान केलं असतं तर आपल्याला काही सेवा मिळालीच नसती. जसे जनानिवास प्रभू जे प्रभुपादांचे वरिष्ठ शिष्य आहेत ते सांगतायत की आता हे जे काय चाललंय गौरलीला चालू आहे. आता हे गौरलीलाच आहे. का गौरलीला? कारण भगवंतांनी घोषणा केलेली आहे चैतन्य महाप्रभूंनी की पृथ्वीती आचार्य नगर ग्राम सर्वत्र प्रचार होईल, म्हणजे सगळ्या नगर ग्राम मध्ये माझा प्रचार होणारच आहे. म्हणजे हे भगवंतांनी घोषणा केलेलीच आहे आणि जे जे प्रचार कार्य होते हे भगवंतांची लीलाच आहे, कारण भगवंतांनी जी घोषणा केली ते घोषणा सिद्ध होणारच आहे. पण समजा सगळं भगवंतांनी केलं असतं तर आपल्यासाठी काहीच ठेवलं नसतं, मग आपण काय केलं असतं? मग पण हे सेवा आपल्याला गेली आहे प्रचार करण्यासाठी, मग आपण सेवेमध्ये लागू शकतो म्हणून आपल्याला हे आपल्यासाठी ठेवलेलं आहे. तसंच प्रभुपादाने कोल्हापूरमध्ये सेंटर अगोदरच बांधलं असतं तर फायदा झाला नसतं आपल्याला सेवा मिळेलच नसते इकडे करायला. पण थोडे थोडे प्रांत आपल्यासाठी ठेवले कारण आपण हे सेवा करू शकतो. असं आहे भगवंत. आणि शेवटचं म्हणजे वैराग्य. भगवंताने ही पूर्ण सृष्टी निर्माण केलेली आहे पण भगवंत ह्याच्यापासून दूर आहेत. भगवंत कधी कोणाला फोर्स करणार नाही की तुम्ही हे करा किंवा ते करा. जेव्हा चैतन्य महाप्रभू आलेले तेव्हा चैतन्य महाप्रभूंनी 50 जे वैरागी होते, सॉरी 60,000 वैरागी होते प्रकाशन सरस्वती ठाकूर जे मायावादी आणि त्यांचे 60,000 शिष्य एका सेशन मध्ये त्यांनी ह्या ज्या 60,000 शिष्यांना पूर्णप्रमाणे त्यांना कृष्ण भावनामृत केलं. फक्त वादविवादाने आणि त्यांना आकर्षित करून आणि शास्त्रांवर वादविवाद करून जे आहे जे मायावादी होते प्रकाशनानंद तेव्हा एकदम म्हणजे प्रसिद्ध मायावादी होते ते. आणि अशा प्रकाशनानंद सरस्वती ठाकूर आणि त्याच्याबरोबर जे त्यांचे शिष्य होते सगळे, तर शिष्यांना सगळ्यांना जे आहे चैतन्य महाप्रभूने जे आहे पूर्णप्रमाणे त्यांना भक्त बनवलं. आणि हे चैतन्य महाप्रभूने स्वतः केलं. पण चैतन्य महाप्रभूची इच्छा काय होती? की भक्तांनी जावं, म्हणजे जे कोणी हे जे आश्रम स्वीकार केलेला आहे संन्यास आश्रम किंवा वानप्रस्थ आश्रम किंवा ब्रह्मचारी, त्यांचा एकच उद्देश पाहिजे की जितकं होईल तितकं प्रचार करावा. म्हणजे जे श्रेय जे काय कार्य चैतन्य महाप्रभू स्वतः करू शकले असते ते कार्य भक्तांसाठी ठेवलेले आहे, कारण मग ते जाऊन प्रचार करू शकतात. म्हणून बघतो की प्रभुपादांचे शिष्य संन्यासी जे आहेत जसं इंद्रदुम्न महाराज जसं निरंजन महाराज असे अनेक अनेक प्रभुपादांचे शिष्य जे आहे प्रचार कार्यामध्ये लागलेत पूर्णप्रमाणे संन्यासी. हे कार्य जे कार्य भगवंत स्वतः करू शकतात ते त्यांनी जे आहेत ह्यांच्यासाठी ठेवले आणि हे प्रचार करून म्हणजे पूर्णप्रमाणे जे आहेत ते लोकांना जे आहेत भक्त बनवतात परिव्रजाकाचार्य. आणि शिल प्रभुपादांची हीच इच्छा होती की कशाय प्रकारे कुठल्याही स्थितीमध्ये प्रत्येकाने आपापल्या प्रमाणे प्रचार करावा. म्हणजे भगवंत खरोखरचे वैराग्य आहेत. भगवंत स्वतः हे सगळं कार्य करू शकले असते पण त्यांनी हे जे श्रेय जे आहेत आपल्या भक्तांसाठी ठेवलंय आणि स्वतःसाठी काही क्रेडिट घेतलं नाही त्यांनी भगवंतांनी. हे सगळे जे आहे तुम्ही प्रचार केलं तर तुम्हाला त्याचा फायदा मिळणार आहे. तर हा जो कार्य आहे प्रचार कार्य हे आपल्यासाठी ठेवलंय, कारण आपण प्रचार कार्य करू आणि पूर्णप्रमाण जे आहे आपण कृष्ण भावनात बनू आणि लोकांना पण ह्याचा फायदा होऊ, त्यांना पण जो आहे आपण कृष्ण भक्ती देऊ. तर हे जे अशा प्रकारे आपण बघतो की कसे भगवंत आत्माराम असूनही जे आहे भगवंत पूर्णप्रमाणे आपल्या भक्तांना त्याचं श्रेय देतात. आणि मग श्रेय असे देतात की कधी कधी असं वाटतं की आमच्यामुळेच जे आहे हे सगळं काय होतं. म्हणजे वास्तव रूपेत भगवंत हे सगळं कार्य करतायत, पण श्रेय जे काय भक्तांना देतात आणि भक्त जेव्हा एवढे सगळं करतात तर भक्त असं वाटतं की म्हणजे असे कार्य करून घेतात भक्तांकडनं की भक्तांना वाटतं की अरे माझ्या द्वारेच होते हे सगळे कार्य असं. पण प्रभुपाद प्रत्येक वेळी म्हणतायत की जे काय तुम्ही कार्य करतायत ज्याचा जे काय तुम्हाला फायदा होतोय किंवा जे काय तुम्ही कार्य करताय त्याचा जे काय म्हणजे त्याचा जे काय तुम्हाला मिळते लाभ समजायचं की हे भगवंताची सेवेसाठीच किंवा हे माझं नाही, हे फक्त भगवंताचं आहे आणि हे भगवंताला मला समर्पण करायचंय. आणि प्रत्येक क्षणामध्ये ही जाणीव असली पाहिजे की हे जे कार्य करतोय मी जे फक्त जे आहे एक इन्स्ट्रुमेंट म्हणून, एक इन्स्ट्रुमेंटला काय म्हणतात माध्यम, एक माध्यम म्हणून जो आहे हे मी कार्य करतोय आणि मी ह्याचा जे काय ह्याचं जे आहे लाभ हे मला नकोय, फक्त सगळे काय गुरुसाठी भगवंतासाठी हा जो आहे. आणि ह्या भावनेमध्ये जेव्हा भक्त असतात तर भगवंताप्रती जे आहे आदान प्रदान चांगलंच होतं आणि त्याच्यात हे तीन कार्य स्वाभाविकपणे होतं की एक तर आपलं शुद्धीकरण होतं तेव्हा भगवंत आदान प्रदान करतात आणि भगवंताला आपण संतुष्ट करतो. आणि असं केल्याने काय होतं की आपलं जीवन जो आहे पूर्णप्रमाणे परफेक्ट परिपूर्ण होतं. तर हे आपल्याला समजून घेतलं पाहिजे. हरे कृष्ण. सवा सवा सवा.